नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. आयज मंत्रीमंडळ बसकेंत कोमुनिदादी खातीर 150 पदांची निर्मिती करपाचो निर्णय जाला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. बसकेंत साबार म्हत्वाचे निर्णय घेतल्यात. राज्य पावड्यावेल्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्यांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उत्कृश्ट सेवे खातीर पुलीस अधिकाऱ्यांक पदकां भेटयतले. कदंब येरादारी महामंडळान नव्यान खरेदी केल्ल्या बसींचे फाल्यां 14 ऑगस्टाक सकाळी 10:30 वरांचेर पणजे कदंब बस स्थानकार लोकार्पण जातले. 2027 वर्सा जावपी गोंय राज्य विधानसभा वेंचणुके खातीर ईव्हीएम आनी व्हीव्हीपॅट मशिनांची 17 ऑगस्ट सावन तपासणी सुरू करतले आनी गोंयातल्या सगळ्या शाळांनी फाल्यां 14 ऑगस्टाक विभाजन विभिशिका यादस्तीक दीस पाळचो अशें शिक्षण खात्यान मागला. आता पुराय खबरो. केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांच्या हस्तुकीं 10 सप्टेंबराक पर्वरे उड्डाण पुलाचे नुतनीकरण जातले. तशेंच पेडण्या पत्रादेवी हांगा आशिल्ल्या हुतात्मा स्मारकाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्तुकीं 25 ऑगस्टाक उक्तावण जातले अशी म्हायती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी आयज जाल्ल्या मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत दिल्या.
पर्वरी फ्लायओव्हर हाजे इनॉग्रेशन 10 सप्टेंबरा दीस सांजचे म्हणजे नितीन गडकरीजी हांच्या हस्ते करपाचे आसा. आणि त्याचबरोबर पत्रादेवीचं स्मारक, या स्मारकाचे उक्तावण 25 ऑगस्टाक आम्ही देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या हस्ते करपाचे आसा.
मंत्रीमंडळ बसकेंत कोमुनिदादी खातीर 150 पदांची निर्मिती करपाचो निर्णय जाला. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या क आनी ड श्रेणीतल्या कर्मचाऱ्यां खातीर समान केडर लागू करप अशें थारला. तशेंच अस्तित्वात नाशिल्ल्या 9,000 परस चड ग्राहकांची 12 कोटींची वीज बिलांची थकबाकी माफ करपाचो निर्णय घेतला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले.
Creation of the post of Secretary UDC, LDC, MTS into the Comunidad, North Goa, South Goa and Central Zone. Tinui Comunidadini asa. It is all together 150 common cadre for the Group C and D employees under the Collector North, Collector South and Collector and Kushavati district. Common cadre, teka angasa toista toista angasa ka galpa me. Ya district atle tya district. Collector staff, C and D category itla staff. It is an old non-existing consumer record system in the current SAP billing system at nullification for the areas amounting rupees 12 crores ye existing hut na asha lokang he maaf kelle ham bill.
हे शिवाय ज्योती विद्यालयाच्या विद्यार्थ्यां खातीर दवरली हांगा उदका संसाधन खात्याची 2,700 परस चड 64 मीटर जमीन दिवपाचो निर्णय मंत्रीमंडळाच्या बसकेंत जाला. अर्थिकरित्या दुबळे आशिल्ल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची जापसालदारकी समाज कल्याण खात्याकडल्यान कार्मिक खात्याकडेन दिवपाचो निर्णय आयच्या बसकेंत जाला. तशेंच GST कायदो दुरुस्ती विधेयकाक आयज मंत्रीमंडळान मंजुरी दिल्या अशी म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. गोंय विधानसभेची वेंचणूक 2027 वर्सा जावप शक्य आसा. वेंचणुकेचे वेळापत्रक वेंचणूक आयोग जाहीर करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. आयज मंत्रालयांत विधानसभा वेंचणुके विशीं उलयतना तांणी ही म्हायती दिली. विधानसभेचो कार्यकाळ मार्च 2027 सोंपता. ताचे आदी विधानसभा वेंचणूक जावप आवश्यक आसा. मजगतीं वास्कोच्या राहुल कुमार बिंद ह्या विद्यार्थ्याक घसघशाचेर बुडोवन मरण आयिल्ले ते विशीं शिक्षण खात्यान विद्यालयाक कारवाये विशीं नोटीस दिल्ल्याची म्हायती मुखेलमंत्र्यांनी दिली. पणजे पोरण्या सचिवालया मुखार जावपी राज्य पावड्यावेल्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्यात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उत्कृश्ट सेवे खातीर पुलीस अधिकाऱ्यांक पदकां भेटोवपाक येतली. हेड कॉन्स्टेबल येरादारी विभाग जुबेर मोमीन हांकां राष्ट्रपती पुलीस पदक, पुलीस उप अधिक्षक येरादारी विभाग सुदेश नार्वेकार, पुलीस अधिक्षक गुरुदास गावडे आनी गुरुदास कदम हांकां पुलीस पदक प्रदान करतले. कदंब येरादारी महामंडळान नवीन खरेदी केल्ल्या 53 आसनांच्या बसींचे फाल्यां 14 ऑगस्टाक सकाळी 10:30 वरांचेर पणजे कदंब बस स्थानकार आयोजित कार्यावळीत लोकार्पण जातले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, येरादारी मंत्री मॉविन गुदिनो आनी कदंब येरादारी महामंडळाचे अध्यक्ष आनी आमदार उल्हास तुयेकार बावटो दाखोवन ह्या बसींचे लोकार्पण करतले. गोंयातल्या सगळ्या शाळांनी फाल्यां 14 ऑगस्टाक विभाजन विभिशिका यादस्तीक दीस पाळचो अशें शिक्षण खात्यान मागला. देशाच्या फाळणीच्या इतिहासीक म्हत्वाविशीं आनी त्या वेळच्या घडणुकांची विद्यार्थ्यांमदीं जागृताय निर्माण करपाच्या उद्देशान गोंय सरकारान हो निर्णय घेतला. राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानीत तशेंच बिगर अनुदानीत प्राथमीक, माध्यमीक, उच्च माध्यमीक आनी खाशेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी फाल्यां आपल्या शिक्षणीक संस्थांनी ह्या दिसा खातीर खासा जागृताय कार्यावळी घडोवन हाडची अशें शिक्षण संचालयान मागला. ह्या खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. 2027 वर्सा जावपी गोंय राज्य विधानसभा वेंचणुके खातीर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनांची 17 ऑगस्ट सावन तपासणी सुरू करतले. भारतीय वेंचणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाण मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मशिनांची तपासणी जातली. उत्तर गोयात आल्तीन पणजी हांगा फार्मसी कॉलेजीच्या चल्यांच्या हॉस्टेल इमारतीतल्यान स्ट्रॉंग रुमात 17-28 ऑगस्ट मेरेन तपासणी जातली. जाल्यार दक्षिण गोयात मडगावच्या पोरण्या जिल्हाधिकारी इमारतीच्या पहिल्या माळ्यार 17-31 ऑगस्ट मेरेन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनांची तपासणी करतले. ह्या मशिनांची तपासणी करपाच्या वेळापत्रकाविषयी सगळ्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांक कळीत केला. त्याप्रमाण राजकीय पक्षांनी तपासणी प्रक्रियेवेळार उपस्थित रावपा खातीर आपल्या प्रतिनिधींची नेमणूक करची अशें सांगला. उच्च शिक्षणा खातीर केंद्राच्या इन्स्पायर शी स्कॉलरशीप फॉर हायर एज्युकेशन हे शिष्यवृत्ती येवजणे खाला आता मेरेन गोयच्या 37 विद्यार्थ्यांक लाव मेळा. राज्यसभेत दिल्ले म्हायती प्रमाण हे येवजणे खाला गोयातल्या लावार्थ्यांक वट्ट 97 लाख रुपया वितरीत केल्यात. सरकारान स्पष्ट केला की सध्या ही या येवजणेची उद्दिष्टां घटमूट करपा खातीर तशेंच विज्ञान शिक्षण आणि संशोधनातल्या प्राधान्यांकडेन जुळोवपा खातीर ताची नवी रचना सुरू आसा. राष्ट्रीय पावड्यार 1,36,000 वयर विद्यार्थ्यांक हे येवजणे खाला लाव मेळा आणि आता मेरेन 2,784 कोटी रुपया परस चड निधी वितरीत केला. गोयातल्या एका केंद्रीय संरक्षित स्मारकाचेर वा पुरातत्वीय थळार अतिक्रमण केल्ल्याची माहिती आयज केंद्र सरकारान राज्यसभेत दिली. देशभरात 3,600 परस चड प्राचीन स्मारकां आणि पुरातत्वीय थळां राष्ट्रीय म्हत्वाची आसात. तातूंतल्या 414 स्मारकांचेर अतिक्रमण जाल्ल्याचे दिसून आयला. केंद्रीय संस्कृताय आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगले की प्राचीन स्मारक आणि पुरातत्वीय थळां आणि अवशेष कायद्याखाला अतिक्रमणा आड भारतीय पुरातत्व सर्वेक्षण योग्य कारवाय करता. तशेंच एएसआयन संरक्षित स्मारक शिमेचे जिओ रेफरन्सींग आणि डिजिटायझेशन पुराय केला आणि ते विशींची माहिती भुवन पोर्टलाचेर अपलोड केल्या. 15 ऑगस्ट दिसा पणजे पोरण्या सचिवालया मुखार जावपी स्वातंत्र्य दीस सुवाळ्याच्या फाटभुंयेर कॅप्टन ऑफ पोर्ट्स खात्यान सगळ्या नाविकांक अत्यावश्यक सेवा दिवपी सोडून तांकां कळीत केला की तांणी सकाळी 7-12 मेरेन मांडवी न्हंयेत पोरण्या सचिवालया सामकारच्या लागींच्यान येरादारी करची न्हय वा बोटी नांगरून दवरच्यो न्हय. गोयात फाटले 2 दीस कांय वाठारांनी पावसान नेट धरला. आयज सावन फुडले 5 दीस कांय सुवातांनी मध्यम प्रमाणात पावसाची शक्यताय आसा अशें वेधशाळेन सांगला. वारें वराक 40-50 किलोमीटर वेगान व्हांवतले. ताका लागून नुस्तेकारांनी फुडले 2 दीस खोल दर्यात वचप टाळचे. वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजीत चडांत चड तापमान 30 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 24.6 अंश सेल्सियस इतलें नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज मंत्रिमंडळ बसकेत कोमुनिदादी खातीर 150 पदांची निर्मिती करपाचो निर्णय जाला अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. बसकेत साबार महत्वाचे निर्णय घेतल्यात. राज्य पावड्यावेल्या स्वातंत्र्य दीस सुवाळ्यात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उत्कृष्ट सेवे खातीर पुलीस अधिकाऱ्यांक पदकां भेटयतले. कदंब येरादारी महामंडळान नवीन खरेदी केल्ल्या बसींचे फाल्या 14 ऑगस्टाक सकाळी 10:30 पणजे कदंब बसस्थानकार लोकार्पण जातले. 2027 वर्सा जावपी गोंय राज्य विधानसभा वेंचणुके खातीर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनांची 17 ऑगस्ट सावन तपासणी सुरू करतले आणि गोयातल्या सगळ्या शाळांनी फाल्या 14 ऑगस्टाक विभाजन विभिषिका यादिस्तीक दीस पाळचो अशें शिक्षण खात्यान मागला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.